93.5 रेड एफएम पर
संग्रामचं ऑडिट गेल्या काही महिन्यात काय दिवे लावले ते बघूया.
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर नमस्कार, मी आहे संग्राम. हाय, कोण बोलताय?
स्वप्नील शिंदे.
शिंदे साहेब, गुड मॉर्निंग.
गुड मॉर्निंग.
कुठे राहिलायस आणि कुठे कामालायस?
मी राहिला सिंहगड रोडला.
बापरे.
आणि मी लोहगाव येथील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे.
बापरे. तू कसा बाईकवर जातो?
येस, मी बाईकवर जातो.
त्यापेक्षा विमानाने जा की लोहेगावला उतरायचं आणि पटकन लगेच चालत जायचं कॉलेजला, नाही का? पुणेकरच आहेस का असल आधीपासून?
नाही नाही.
मग कुठला आहेस?
आम्ही बारामतीच आहे.
बारामतीकर का?
येस, बारामतीकर.
बरं मित्रा, ट्रॅफिक पोलिसांनी खूप कारवाई केली आहे लोकांवर. सगळ्या नो पार्किंगचे 17,000, रॉंग साईडनी चालवत किंवा नो एंट्रीमध्ये घुसवणाऱ्या 8,300 कारवाया. बऱ्याच लोकांचा काय सूर असतो, अरे पोलीस जरा स्ट्रिक्ट झाले ना तर सगळं ठीक होईल. आता पोलीस खूप स्ट्रिक्ट झालेत, काही फरक पडतोय का?
कसं आहे, गाडी चालवत असताना समोर युनिफॉर्म मधला पोलीस पाहिला की आपोआपच सगळे नियम आठवायला लागतात आणि स्वयंशिस्त जी असते ती आपोआपच स्वतःला घातली जाते, सीट बेल्ट लावला जातो.
पण त्याला स्वयंशिस्त नाहीच म्हणता येणार ना. सेल्फ डिसिप्लिन म्हणजे समोर कोणी नसताना आपण काय करतो त्याला सेल्फ डिसिप्लिन हो.
ते उशिरा सुचलेलं शहाणपणा असं म्हणायला लागेल आपल्याला. ती पावतीची भीती असेल किंवा ती युनिफॉर्मची भीती असेल,
तेच ना. ती नाही ना, मग शिस्त प्रॉब्लेम तो आहे. कारण बघ, एकतर पोलीस लिमिटेड.
येस.
आणि कुठल्याही समाजात कितीही तुम्ही म्हटला की मॅनपॉवर वाढवा, तरी त्याला काहीतरी फिजिकल लिमिट असावंच ना का? प्रत्येक एका माणसाच्या मागे आपण एक पोलीस देणार.
त्यांच्या मेहनतीला खरंच सलाम आहे. प्रत्येक सणाला, प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक इव्हेंटला त्यांना रस्त्यावर उभं राहावं लागतं.
नाही नाही, पण ते जाऊ दे. अरे तू लगेच भाषणात शिरू नकोस, बारामतीचा असल्यामुळे लगेच भाषण करायला तू मोकळा.
ओके. नाही,
बेसिकली प्रश्न असा आहे की एवढी कारवाई केली ती आता पुरेशी आहे का? याच्यामुळे जे लोक म्हणतात ना की पोलिसांचा धाक नाही, कारवाई करत नाही, ते दूर होईल का आता?
नाही, एकदा पोलीस रस्त्यावर हटला की लोक पुन्हा त्याच गोष्टी वारंवार रिपीट करणार. संग्राम, ह्या गोष्टीच्या दोन बाजू आहेत. लोक आता पोलिसांच्या कारवाईला नावही ठेवतात आणि पोलीस नसेल तेव्हा लोक हे बोलतात की पोलीस नाही रस्त्यावर. आता
एक्झॅक्टली
बोलण्यामध्ये दुमत आलं. संग्राम बोलतो, पुणेकर खुलतो. संग्राम जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तेव्हा पुणेकर खुलतो.